पाठ 12 पोलीस आपले मित्र स्वाध्याय 12:1 खालील संवाद ऐकूया आणि वाचूया.
अरे थांबा रे तुम्ही दोघं.
काय झालं साहेब?
काय झालं? खाली उतर आधी, मग सांगतो. हेल्मेट कुठे आहे तुझं? चल लायसन्स दाखव, गाडीची कागदपत्र काढ, लवकर.
हो साहेब.
नाव सांग तुझं पटापट.
क्षितिज.
अच्छा, किती वेळा सांगतो आम्ही की हेल्मेट घालून गाडी चालवा, पण तरीही कोणी ऐकत नाही. बघू, दाखव ते पेपर.
माफ करा साहेब, चूक झाली.
ते सगळं घरी बोलायचं. आणि काय रे, इन्शुरन्स कुठे आहे गाडीचा? यात नाहीये.
नाहीये साहेब.
मग घरी कोणी असेल तर त्यांना सांग की आणा म्हणून.
घरी कोणी नाहीये साहेब.
भर मग आता 265 रुपयांचा दंड.